chinimandi.com पॉडकास्ट।
साखरेची आयात कमी करण्याचा कझाकस्तानचा प्रयत्न। इतर देशांसाठी फक्त साखरेवर अवलंबून असणारा कझाकस्तान साखरेची आयात कमी करण्याचा प्रयत्न करत आहे। कझाकस्तान देशात 2 साखर कारखाने काढण्याच्या विचारात आहे, ज्यामुळे साखरेच्या उत्पादनात वाढ होईल। अहवालानुसार 775 मिलियन डॉलर खर्च करून जम्बीएल आणि पावलोदर इथं साखर कारखाने उभे केले जाणार आहेत। हे कारखाने स्थानिक कच्च्या मालाचा उपयोग करतील आणि त्यांची क्षमता 1,00,000 टन इतकी असेल। सेंट्रल एशियन शुगर कॉर्पोरेशनच्या साखर कारखान्यांनी बऱ्याच महिन्यांपर्यंत आपल्या हालचालींवर निर्बंध घातले होते, ज्यामुळे साखर उत्पादनात व्यत्यय आला। 2018 तुलनेत 2019 पहिल्या 5 महिन्यात देशात साखरेचं उत्पादन 45.4% कमी झालं आहे। जम्बीएल येथील कारखान्याची किंमत 208 मिलियन डॉलर तर पावलोदरमध्ये कारखान्याची किंमत 568 मिलियन डॉलर असू शकेल। देशात प्रत्येक वर्षी साखरेची विक्री साधारणपणे 5,00,000 टन आहे। कझाकस्तान, रूस आणि बेलारूस येथून साखरेची आयात करत आहे।